नमस्कार, आकाशवाणी पणजी प्रादेशिक खबरा विभागावरवी कबस्त बाबत तुमका ह्यो राष्ट्रीय खबरो दिता। मुखेल खबरो, लोकसभा वेचणुकेच्या सगळ्या पावण्याखातीर अधिसुचोवणी जारी। सगळ्या पावण्याखातीर उमेदवारी अर्ज भरपाक सुरुवात। स राज्य आनी एका केंद्रशासित प्रदेशातल्या 57 सुवातांखातीर जातले मतदान। सात मेक जावपा आशिल्ल्या लोकसभेच्या वेचणुकेच्या तिसऱ्या पावण्याखातीरचो प्रचार तेंगशेर। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी दिले भारताक शक्तीशाली आनी विकसीत करपाच्या गॅरंटीचे आश्वासन। वेचणूक प्रचार संहिता आनी वेचणूक आयोगाच्या मार्गदर्शक तत्वाप्रमाण वेचणूक प्रचार पदात बदल करचे अशे वेचणूक आयोगान आम आदमी पक्षाक सांगला। आनी आयपीएल क्रिकेट सर्तीत काल राती जाल्ल्या खेळात चेन्नई सुपर किंग्स पंगडान सनरायझर्स हैदराबाद पंगडाचेर 78 धावणांनी जैत जोडले। लोकसभा वेचणुकेखातीरच्या सव्या पावण्याखातीर आयज अधिसुचोवणी जारी जाली। ह्या पावण्याखातीर स राज्यातल्या आनी एका केंद्रशासित प्रदेशातल्या 57 लोकसभा मतदारसंघाखातीर वेचणूक जातली। सव्या पावण्यात दिल्लीच्या सगळ्या 7 सुवातांखातीर, हरियाणाच्या सगळ्या 10, उत्तर प्रदेशातल्या 14, बिहार आनी अस्तंत बंगालच्या दरेकी 8 जाग्यांचेर, ओडिशाच्या 6 जाग्यांचेर आनी झारखंडच्या 4 जाग्यांचेर मतदान जातले। 6 मे मेरेन उमेदवारांक उमेदवारी अर्ज सादर करपाक मेळटले। 25 मेक मतदान जातले। 4 जूनाक मतमेजणी जातली। 7 मेक जावपी लोकसभा वेचणुकेच्या तिसऱ्या पावण्याखातीरचो प्रचार तेंगशेर पावला। ह्या पावण्यात 12 राज्यातल्या 94 सुवातांचेर मतदान जातले। तिसऱ्या पावण्याखातीर वट्ट 1351 उमेदवार रिंगणात आसात। सगळ्या राजकीय पक्षांचे फुडारी आपल्या उमेदवारांक तेको मेळोवपाखातीर सगळे यत्न करत आसात। प्रधानमंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ फुडारी नरेंद्र मोदी हांणी काल कर्नाटकातल्या सिरसी, दावणगिरी, बल्लारी आणि बेळगावी हांगा भौशीक बसकांनी उलोव केले। भारताक शक्तीशाली करपाच्या आणि विकसित तसेच सुरक्षा आणि उदरगत सुनिश्चित करपाच्या गॅरंटीचे आश्वासन त्यांनी ह्यावेळार दिले। मोदी हांणी सांगले, फाटल्या 10 वर्षात तांच्या सरकारान शेतकार उत्पादक संघटनेवरवी खर्च उणो करून शेती उत्पादनांखातीर बाजारपेठ उक्ती करून लहान शेतकारांक आदार केलो। मत्स्य व्यवसायाखातीर स्वतंत्र मंत्रालय आणि नुस्तेमारांक किसान क्रेडिट कार्ड, मत्स्य संपदा येवजण, स्मार्ट सिटी, नवी रेल्वे मार्ग आणि राष्ट्रीय महामार्ग 24 वयल्यान 47 मेरेन वाढयल्यान राज्यातल्या लोकांक फायदो जाला अशें प्रधानमंत्र्यांनी ह्या वेळार सांगले। गुजरातातल्या आनंद जिल्ह्यात वेचणुकीच्या रॅलीक उलयतना पक्षाचे वरिष्ठ फुडारी राजनाथ सिंग हांणी सांगले, एनडीए राजवटीत फाटल्या दशकात देशाची जागतिक प्रतिमा खूप बदलल्या। 2047 मेरेन भारताच्या विकसित राष्ट्र जावपाच्या प्रवासात खयचीच भायली शक्त अडथळ हाडूंक शकना असे त्यांनी स्पष्ट केले। ओडिशात आपल्या पक्षाचा प्रचारक गती दितना काँग्रेसचे वरिष्ठ फुडारी राहुल गांधी हांणी केंद्रपारा लोकसभा मतदारसंघात खाला सालीपूर हांगा जाल्ल्या भौशीक बसकेत उलोव केले आणि तांचो पक्ष केंद्रात सत्तेर येत जाल्यार बेरोजगार तरणाट्यांखातीर पहिली नोकरी पक्की योजना सुरू करपाचे आश्वासन दिले। अहमदाबादेत पत्रकार परिषदेत उलयतना पक्षाचे फुडारी अभिषेक मनु सिंघवी आणि सत्ताधारी भारतीय जनता पक्षान लोकशाही दुबळी करून पैसे, यंत्रणा, मनुष्यबळाचो गैरवापर केला असो आरोप केलो। समाजवादी पक्षाचे मुखेली अखिलेश यादव आणि उत्तर प्रदेशातल्या संभल आणि बरेली जिल्ह्यात पक्षाच्या उमेदवारांचा प्रचार केला। भाजपाचेर त्यांनी खर टीका केली। राज्यातल्या लोकांनी वेचणुकेच्या पहिल्या 2 टप्प्यात पक्षाक फावती जाब दिल्या असे त्यांनी सांगले। दिल्ली प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अरविंद सिंग लवली हांणी काल आपल्या पदाचा राजीनामा दिला। पार्टीन तांचो हो राजीनामा मंजूर केला। दिल्ली काँग्रेस युनिट आम आदमी पक्षाबरोबर युतीच्या आड आसा। आम आदमी पार्टीची स्थापना काँग्रेसवेल्या भ्रष्टाचाराच्या फटीच्या आणि दुर्भावनापूर्ण आरोपांच्या आधाराचेर जाल्ली अशा काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे हांगा बरयल्ल्या पत्रात श्री लवली हांणी म्हळा। चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल अनिल चव्हाण हांणी फ्रान्सची सर्वसमावेशक अशी भोंवडी केली। ह्या भेटीक लागून भारत आणि फ्रान्स हांच्यातल्या सरळ आयिल्ल्या धोरणात्मक भागीदारीची पुष्टी झाल्या आणि दोन्ही राष्ट्रातल्या द्विपक्षीय संरक्षण सहकार्याक आणिक बळगे मेळ्ळा अशें एका निवेदनात संरक्षण मंत्रालयान म्हळा। सीडीएस जनरल अनिल चव्हाण हांणी फ्रेंच सशस्त्र दळाचे मंत्री पॅट्रिक पॅलॉक्स आणि सशस्त्र सेना मंत्री लेफ्टनंट जनरल विन्सेंट गिरड आणि हेरांबरोबर केल्ल्या परस्पर संवादाक लागून दोन्ही देशांमधले संबंध आणि घटमूट जातले असे संरक्षण मंत्रालयान म्हळे। भारत फ्रांस रणनीती भागीदारीन काळा प्रमाण म्हत्वाची गती मेळयल्या आनी आता ती आनिकूय लागीच्या आनी बहुआयामी संबंधात विकसीत जाल्या अशें संरक्षण मंत्रालयान म्हळा. ह्यो खबरो तुमी आकाशवाणी पणजी केंद्रावेल्यान आयकतात. वेचणूक आयोगान आम आदमी पक्षाक वेचणूक प्रचार संहिता आनी वेचणूक आयोगाच्या मार्गदर्शक तत्वा प्रमाण वेचणूक प्रचार पदात बदल करपाक सांगला. उपरांत ते प्रमाणपत्रा खातीर परतून सादर करचे अशें वेचणूक आयोगान म्हळा. मजगती वेचणूक आयोगान खंयच्याय राजकी पक्षाच्या प्रचार गिताचेर बंदी घालपाची ही पहिलीच वेळ आसा असो दावो आम आदमी पक्षान केला. प्रचार पद आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन करना अशा खबराकारांकडेन उलयतना आम आदमी पक्षाचे फुडारी आतिशी हाणी म्हळा. भाजपाचो जाहीरनामो हो नवो आत्मनिर्भर आनी विकसीत भारत निर्माण करपाची हमी आसा अशे भाजपाचे वडील फुडारी तशेंच केंद्रीय मंत्री राजनाथ सिंग हाणी म्हळा. काल अहमदाबादेत एका पत्रकार परिषदेत मंत्री सिंग उलयताले. 2024 ही लोकसभा वेचणूक देशात घटमूट आनी विश्वासार्ह लोकशायेचे मानक जावपा खातीर तयार आसा. देशात भ्रष्टाचाराक आळो घालपाचे आनी 25 कोटी परस अधिक लोकांक गरिबीतल्यान भायर काडिल्ल्याचे श्रेय भारत सरकाराक वता अशे तांणी म्हळे. 2014 भाजप सरकार सत्तेर आयले. इडीन 1,00,000 कोटी परस अधिक मालमत्ता जप्त केल्या अशी माहिती मंत्री सिंग हांणी आपल्या उलोवपांत दिली. गरिबी निर्मूलनात काँग्रेस पक्ष अपेसीत हारला असो आरोप लेगीत मंत्री सिंग हांणी ह्या वेळार केलो. काँग्रेस पक्ष 50 वर्सां परस चड काळ सत्तेत आसूनय देशातली गरिबी पयस करूंक शकलो ना. फुडल्या 5 ते 10 वर्सां भितर देशातली गरिबी पुरायपणान सोपोवपाचे उद्दिष्ट भारतीय जनता पक्षा मुखार आसा अशें मंत्री सिंग हांणी सांगले. गरिबीच्या फाटभुंयेवेली व्यक्ती आपल्या कर्तृत्वाचेर देशाचे प्रधानमंत्री जाली ह्या वेल्यान लोकशायेची खरी ताक दिसून येता अशा प्रसारमाध्यमांकडे उलयतना मंत्री सिंग हांणी सांगले. आयपीएल क्रिकेट सर्तीत काल राती चेन्नईच्या एमएस चिदंबरम मैदानाचेर जाल्ल्या खेळात चेन्नई सुपर किंग्स पंगडान सनरायझर्स हैदराबाद पंगडाचेर 78 धावण्यांनी जैत जोडले. सनरायझर्स हैदराबाद पंगडान कुरबावलो जिखून पहिली गोलंदाजी करपाचो निर्णय घेतलो. चेन्नई पंगडान निर्धारित 20 षटकात 3 बाद 212 धावण्यो केल्यो. कर्णधार ऋतुराज गायकवाड हांणी बेस बरो खेळ करतना 98 धावण्यो केल्यो. शिवम दुबेन 39 जाल्यार डॅरिल मिशेल हांणी 52 धावण्यांचे योगदान दिले. उपरांत सनरायझर्स हैदराबाद पंगडाचो डाव 134 धावण्यांत सोपलो. ते आदी दनपारा जाल्ल्या आनी एका खेळात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर पंगडान गुजरात टायटन्स पंगडा 9 गड्यांनी हारयले. गुजरात पंगडान पयली फलंदाजी करताना निर्धारित 20 षटकात 3 बाद 200 धावण्यो केल्ल्यो. साई सुदर्शन हांणी 84 धावण्यो केल्यो जाल्यार शाहरुख खान हांणी 58 धावण्यांचे योगदान दिले. सिराज हांणी 4 जाल्यार यश दयाल हांणी 3 गडे बाद केले. उपरांत आरसीबीन 201 धावण्यांची दिल्ली मोख 16व्या षटकातूच सुपली. विराट कोहलीन नाबाद 70 जाल्यार विल जॅक्स हांणी बेस बरो खेळ करताना नाबाद 100 धावण्यो केल्यो. बायलांच्या भारत आनी बांगलादेश हांच्या मदीं सुरू जाल्ल्या 5 खेळांच्या T20 क्रिकेट खेळामेळेत काल जाल्ल्या पहिल्या खेळात भारतान बांगलादेशाक 44 धावण्यांनी हारयले. ह्या जैतासयत भारतान ह्या खेळामेळेत 1-0 अशी आघाडी घेतल्या. काल सिल्लेत जाल्ल्या ह्या खेळात भारतान पहिली फलंदाजी करताना बांगलादेश पंगडा मुखार 146 धावण्यांचे मुख दवरिल्ले. बांगलादेश पंगडात 8 बाद 101 धावण्योच करप शक्य जाले. फुडल्या 4 दिसात गंगटीक अस्तंत बंगाल ओडिशा बिहार आनी झारखंडाचेर जायत्या सुवातांनी कालराचे ल्हार ते खर कालराचे ल्हार मेरेनची परिस्थिती येवपाची शक्यता आसा असो अदमास भारतीय हवामान खात्यान उक्तायला. तशेंच रायलसीमा आंतरीक कर्नाटक तामिळनाडू आंध्र प्रदेश पुडुचेरी कोकण आनी गोयात तशेंच तेलंगणा केरळ आनी उदेंत उत्तर प्रदेशात उष्णतायेच्या ल्हाराची परिस्थिती येवपाची शक्यता आसा. फुडल्या 2 दिसात उदेंत भारतात चडांत चड तापमान सुमार 1 ते 2 डिग्री सेल्सियस वाडटले आनी उपरांत व्हडलोसो बदल जावचो ना अशें हवामान खात्यान सांगला. आनी आसा खबरो सुरूच्या पयली परतून एक फावट मुखेल खबरो. लोकसभा वेचणुकेच्या 6व्या पांवड्या खातीर अधिसुचोवणी जारी. 6व्या पांवड्या खातीर उमेदवारी अर्ज भरपाक सुरूवात. 6 राज्यां आनी 1 केंद्रशासित प्रदेशांतल्या 57 सुवातांखातीर जातले मतदान. 7 मेक जावप आशिल्ल्या लोकसभेच्या वेचणुकेच्या 3व्या पांवड्या खातीरचो प्रचार तेंगशेर. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी दिले भारताक शक्तीशाली आनी विकसीत करपाच्या गॅरंटीचे आश्वासन. वेचणूक प्रचार संहिता आनी वेचणूक आयोगाच्या मार्गदर्शक तत्वा प्रमाण वेचणूक प्रचार पदात बदल करचे अशें वेचणूक आयोगान आम आदमी पक्षाक सांगला. आनी आयपीएल क्रिकेट सर्तीत काल राती जाल्ल्या खेळात चेन्नई सुपर किंग्स पंगडान सनरायझर्स हैदराबाद पंगडाचेर 18 धावण्यांनी जैत जोडले. आनी इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो.